एक पुरुष कंबरनॉल्डमध्ये राहतो.
A man lives in Cumbernauld.
त्याचे नाव डेव्हिड आहे.
His name is David.
एका दिवशी डेव्हिड गायब होतो.
One day, David goes missing.
त्याचे मित्र आणि कुटुंब चिंतित आहे.
His friends and family are worried.
पोलीस त्याला शोधण्यास सुरुवात करतो.
The police start to search for him.
ते शहरात प्रश्न विचारतात.
They ask questions in the town.
लोक शोधात मदत करतात.
People help with the search.
दिवस जातात, परंतु डेव्हिड परत येत नाही.
Days pass, but David does not return.
समुदाय दुःखी आणि भीतीला आहे.
The community is sad and scared.
सर्वशेवटी त्यांना एक सूचक सापडला.
Finally, they find a clue.
शोध अशेसा चालू आहे.
The search continues with hope.
जेव्हा मी तरुण होतो, मी बाहेर खेळायला आवडत असे.
When I was young, I loved to play outside.
मी प्रत्येक दिवशी माझ्या मित्रांसोबत खेळ खेळत असे.
I played games with my friends every day.
आम्ही पार्कमध्ये आमच्या सायकलींवर सवारी करू.
We would ride our bikes in the park.
मी क्षेत्रात बटरफ्लाय पकडताना लक्षात ठेवतो.
I remember catching butterflies in the field.
माझी बहीण आणि मी एक झाडाचे घर बांधले.
My sister and I built a tree house.
हे आमचं विशेष ठिकाण होतं खेळायला.
It was our special place to play.
आम्ही मजा केली आणि आनंददायी आठवणी बनवल्या.
We had fun and made happy memories.
प्रत्येक उन्हाळ्यात आम्ही समुद्रकिनारी गेलो.
Every summer we went to the beach.
मी माझ्या वडिलांसोबत वाळू पर्यटन तयार केले.
I built sand castles with my dad.
ते दिवस माझ्यासाठी खूप खास आहेत.
Those days are very special to me.
मी माझ्या बालपणातून अनेक धडे शिकलो.
I learned many lessons from my childhood.
ती आठवणी माझ्या हृदयात सदैव राहील.
Those memories will stay in my heart forever.
जर्मनीमध्ये अनेक प्रसिद्ध क्लब आहेत जे जगभरातील लोकांना आकर्षित करतात.
In Germany, there are many famous clubs that attract people from around the world.
हे क्लब अद्वितीय वातावरण आहेत ज्यामुळे ते विशेष बनतात.
These clubs have unique atmospheres that make them special.
बर्लिनमधील एक उत्तम क्लब म्हणजे बर्गहाइन आहे.
One of the best clubs in Berlin is Berghain.
ते टेक्नो संगीत आणि दीर्घ कार्यकालांसाठी ओळखले जाते.
It is known for its techno music and long opening hours.
लोक अनेक वेळा तासभर रांगेत थांबतात आत जाण्यासाठी.
People often wait in line for hours to get in.
आतील वातावरण गडद आणि चैतन्यशील आहे, नृत्यासाठी परिपूर्ण आहे.
The atmosphere inside is dark and lively, perfect for dancing.
एक अधिक आश्चर्यकारक क्लब म्हणजे वॉटरगेट, जे बर्लिनमध्ये देखील आहे.
Another amazing club is the Watergate, also in Berlin.
हा क्लब त्याच्या प्रभावशाली नजरेसाठी प्रसिद्ध आहे, स्प्री नदी.
This club is famous for its impressive view of the Spree River.
वॉटरगेटमध्ये तुम्ही पहाटेपर्यंत इलेक्ट्रॉनिक गाण्यांचा आनंद घेऊ शकता.
In Watergate, you can enjoy electronic beats until dawn.
जर्मनीमध्ये क्लबिंग हा अनेकांसाठी विसरण्यायोग्य अनुभव आहे.
Clubbing in Germany is an unforgettable experience for many.
प्रत्येक क्लब सर्व प्रकारच्या लोकांसाठी वेगळा काहीतरी ऑफर करतो.
Each club offers something different for all types of people.
टेक्नोपासून हिप हॉपपर्यंत प्रत्येकजण त्यांचे संगीत शोधू शकतो.
From techno to hip hop, everyone can find their music.
या लोकप्रिय ठिकाणी क्लबिंग नेहमीच मजेदार रात्रीसाठी आहे.
Clubbing in these popular spots is always a fun night out.
फिल्म एक कामकाजी माणूस सहनशक्तीबद्दल एक आकर्षक गोष्ट सादर करते.
The film, A Working Man, presents a captivating story about resilience.
हे एक व्यक्तीच्या संघर्षांचा शोध घेतो जो त्याची नोकरी गमावतो.
It explores the struggles of a man who loses his job.
सिनेमॅटोग्राफी सुंदरपणे पकडलेली आहे, कथानकाला गहराई वाढवते.
The cinematography is beautifully captured, adding depth to the narrative.
पात्र चांगले विकसित झाले आहेत आणि संबंधित आहेत, पाहण्याच्या अनुभवात थर जोडणारे.
The characters are well developed and relatable, adding layers to the viewing experience.
सफल फ्रँचायझीच्या तुलनेत हा चित्रपट त्याच्या मौलिकतेसाठी ओळखला जातो.
In comparison to successful franchises, this film stands out for its originality.
एकंदरीत एक कामकाजी माणूस एक भावना जर्नी देते जी प्रेक्षकांबरोबर खोलवर जुळते.
Overall, A Working Man offers an emotional journey that resonates deeply with audiences.
याच्या विषयांचा केंद्र तक धरणे आणि मानवी आत्मा आहेत.
Its themes revolve around perseverance and the human spirit.
भावनिक नाटकांचे चाहते या चित्रपटाला समाधानकारक म्हणून सापडतील.
Fans of emotional dramas will find this movie satisfying.
एक कामकाजी माणूस उत्कृष्ट चित्रपटांमध्ये एक ठिकाण मिळवण्यास पात्र आहे.
A Working Man deserves a place among the best films of the year.
संक्षेपात हा एक चित्रपट आहे जो सर्वांसाठी बघण्यासारखा आहे.
In summary, it is a film worth watching for everyone.
हे न ड्रामाचे आणि प्रेरणाचे घटक अद्भुत पद्धतीने एकत्र करते.
It combines elements of drama and inspiration in a remarkable way.
हे एक अनिवार्य चित्रपट आहे जो प्रत्येकाकडे विचार करणाऱ्या सिनेमा आवडत असेल.
It is a must watch for anyone who enjoys thought-provoking cinema.
शिरीन डेव्हिडने प्रत्येक दिवस लवकर जागा झाली, तिचं शरीर आणि मन रूपांतरित करण्याची ठरवली.
Shirin David awoke early every day, determined to transform her body and mind.
तिचा दिनक्रम तीव्र वर्कआउट्स आणि संतुलित जेवणांमधून बनलेला होता जो तिच्या प्रगतीला इंधन देत होता.
Her routine consisted of intense workouts and balanced meals that fueled her progress.
आव्हान असूनही शिरीनची टिकावशीलता अनियंत्रित राहिली, तिच्या आजूबाजूच्या इतरांना प्रेरित करत आहे.
Despite the challenges, Shirin's resilience was unwavering, motivating others around her.
जेव्हा तिनं तिचं कौशल्य सुधारलं, तिनं शिरीनने फक्त फिटनेसमध्येच नाही तर स्वतःच्या शोधातही आनंद मिळवला.
As she honed her skills, Shirin found joy not only in fitness but in self-discovery.
प्रत्येक सकाळी ती आपल्या आवडत्या वर्कआउट प्लेलिस्टच्या आवाजाने उठली.
Every morning, she woke up to the sound of her favorite workout playlist.
प्रत्येक जाणारा दिवस तिचा उत्साह फक्त अधिक मजबूत दिसत होता.
With each passing day, her enthusiasm only seemed to grow stronger.
मित्र आणि चाहते तिच्या प्रत्येक पावलाला पाठिंबा देत होते, एक समुदायाची भावना निर्माण करत होते.
Friends and fans supported her every step, instilling a sense of community.
तिचा रूपांतरण प्रवास फक्त शारीरिक नव्हता, ते एक समग्र पुनर्जन्म होते.
Her transformation journey was not just physical, it was a holistic rebirth.
कठोर परिश्रम आणि सहनशक्तीमुळे तिने तिचे उद्दिष्ट साध्य केले, भविष्याच्या आकांक्षांसाठी मार्ग तयार करीत आहे.
Through hard work and perseverance, she achieved her goals, paving the way for future ambitions.
21वा शतक आरोग्याच्या विविध आव्हानांना सादर करतो जे सीमांपलीक आहेत आणि जागतिक पातळीवर लोकसंख्येवर परिणाम करतात.
The 21st century presents a myriad of health challenges that transcend borders and affect populations globally.
दीर्घकालीन आजारांपासून संसर्गजन्य साथीपर्यंत आजारांचे स्पेक्ट्रम दोन्ही भयानक आणि जटिल आहे.
From chronic diseases to infectious outbreaks, the spectrum of ailments is both daunting and complex.
अँटीमायक्रोबियल प्रतिकार शक्तीचा सतत वाढ जागतिक आरोग्य सुधारणा म्हणजे किती तातडीने आवश्यक आहे हे अधोरेखित करते.
The persistent rise of antimicrobial resistance has underscored the urgency of global health reforms.
त्याव्यतिरिक्त सामाजिक आर्थिक असमानता आरोग्य संसाधनांच्या अन्यायकारक वितरणात महत्त्वाची भूमिका बजावते.
Furthermore, socio-economic disparities contribute significantly to the inequitable distribution of healthcare resources.
या आव्हानांचा सामना करण्यासाठी एकत्रित जागतिक प्रयत्न आणि नवकल्पक दृष्टिकोन आवश्यक आहे जो समानता आणि समावेशितेला प्राधान्य देतो.
Addressing these challenges necessitates a concerted global effort and innovative approaches that prioritize equity and inclusivity.
ग्लोबल भागीदारी मजबूत केले पाहिजे जेणेकरून रुग्णांना सामोरे जाण्यासाठी राष्ट्रांमध्ये सहयोग करणे सक्षम होईल.
Global partnerships must be strengthened to enhance collaboration amongst nations in combating these health threats.
सहयोगी उपचार आणि उपचारांपर्यंत समान प्रवेश प्रभावी आरोग्य धोरणांचा एक मुख्य आधार म्हणून राहतो.
Equitable access to preventive measures and treatments remains a cornerstone of effective health policies.
तथापि सार्वजनिक जागरूकता वाढविण्याकडे वळलेले शैक्षणिक उपक्रम आरोग्याच्या धोक्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी आवश्यक आहेत.
Moreover, educational initiatives geared towards enhancing public awareness are essential in mitigating health risks.
हे महत्त्वाचे आहे की आरोग्य साक्षरतेची एक संस्कृती वाढवली जावी ज्यामुळे व्यक्तींना माहितीपूर्ण निर्णय घेता येतील.
It is paramount to foster a culture of health literacy that empowers individuals to make informed choices.
निष्कर्षानुसार सामाजिक ठरवणांच्या आरोग्यावर प्रभावामुळे अनेक स्तरांवर सहकारी धोरणांची आवश्यकता आहे.
In conclusion, the interplay of social determinants on health necessitates collaborative strategies at multiple levels.
एकत्रित क्रियाकलापांद्वारे आम्ही या बहुआयामी आव्हानांचा प्रभावीपणे सामना करण्याची आशा करू शकतो.
Only through unified action can we hope to tackle these multifaceted challenges effectively.